ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಫಿಜಿ ಶುಗರ್ ರಿಸರ್ಚ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ನೆ ಶೇತಕರನ್ನಾ ಊಸ್ ಪ್ರಕಾರಾಂಮಧ್ಯೆ ವಿವಿಧತಾ ಆಣ್ಯಾಚಾ ಸಲ್ಲಾ ದಿಲಾ. ಸಾಖರ್ ಸಂಶೋಧನ ಸಂಸ್ಥಾ ಫಿಜಿ SRIF चे मुख्य अधिकारी प्रेम नायडू यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या लागवडीत विविधता आणण्याचा सल्ला दिला आहे. नायडू म्हणाले की ऊसाच्या वाणांचे विविधीकरण केल्याने ऊस ते साखर गुणोत्तर उत्पादनाच्या उपायांमध्ये बदल होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार VT लेवू मध्ये शेतकऱ्यांनी माना प्रकारातील ऊसाची शेती करणे पसंत केले, जो परिपक्वतेपर्यंत पोहोचण्यामध्ये जास्त वेळ घेतो. त्यांनी सांगितले की माना एक खराब प्रकार नाही आहे, पण 92% VT लेवू शेतकऱ्यांनी या प्रकारचा ऊस घेतल्यामुळे कारखान्यांना काहीसा अपरिपक्व ऊस मिळू शकतो.